नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवायच्या असतील तर सरकारने त्यांना संपूर्ण कर्जमुक्ती द्यावी अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. पीक विमा कंपन्यांकडून होणारी फसवणूक, बोगस बियाणे विक्री या मुद्द्यांकडेही त्यांनी लक्ष वेधलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघनखं येत्या 19 जुलैपासून साताऱ्यातल्या सरकारी संग्रहालयात ठेवली जातील अशी माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधानसभेत दिली. राज्य सरकारने मुस्लिमांना आरक्षण द्यावं अशी मागणी आमदार अबू आझमी यांनी आज विधानसभेत केली. यावर संविधानात धर्मावर आधारित आरक्षणाची तरतूद नाही, त्यामुळे मुस्लिमांमधल्या मागास जातींना आरक्षण दिली असल्याची प्रतिक्रिया कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. पुण्याच्या कल्याणीनगर भागात मे महिन्यात झालेल्या पोर्शे कार अपघात प्रकरणात तपासात पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी अतिशय तत्परतेने काम केलं आहे, यात कुठेही निष्काळजीपणा झालेला नाही असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत स्पष्ट केलं. तसंच महाराष्ट्र खासगी कौशल्य विद्यापीठे स्थापना आणि विनियमन विधेयक 2024 विधान परिषदेत एकमताने मंजूर झालं. उपराष्ट्रपती जगदीप धनखड विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांना थोड्याच वेळात संबोधित करणार आहेत. आपल्या मुंबईच्या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी उद्या ते नरसी मुंजी मॅनेजमेंट स्टडीज संस्थेच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत देशातल्या नामांकित अर्थतज्ञांशी संवाद साधला आणि आगामी केंद्रीय अर्थसंकल्पाबाबतची त्यांची मतं आणि सूचना जाणून घेतल्या. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, नीती आयोगाचे अध्यक्ष सुमन बेरी आणि इतर सदस्य या बैठकीला उपस्थित होते. 15व्या कृषी नेतृत्व समिती 2024 सर्वोत्कृष्ट कृषी राज्याचा पुरस्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी काल नवी दिल्लीत स्वीकारला. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पीक विमा योजनेत महाराष्ट्र अग्रेसर असल्याचं सांगत सिंचन प्रकल्पाद्वारे 17 लाख हेक्टर सिंचन क्षमतेचं ध्येय निश्चित केल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितलं. नीट यूजी परीक्षा पेपर फुटी प्रकरणी आतापर्यंत झालेल्या तपासाचा अहवाल आज सीबीआयनं सीलबंद लिफाफ्यात न्यायालयासमोर सादर केला. या प्रकरणाची पुढील सुनावणी सर्वोच्च न्यायालयात 18 जुलै रोजी होणार आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.